यूएस लायब्ररी ऑफ कांग्रेस या संस्थेला 200 वर्ष पूर्ण झाली. यानिमित्त लायब्ररी ऑफ कांग्रेस आर्काइव ऑफ वर्ल्ड लिटरेचर ऑन टेप हा प्रकल्प योजण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी आज मी माझ्या कविता मुंबईहून सादर करतोय. अमेरिकन सेंटर मुंबईच्या कार्यालयीन इमारतीत हे ध्वनिमुद्रण होत आहे. या संस्थेत मी 1970 ते 1990 ही 20 वर्ष काम केलं. या क्षणी माझ्या मनात अमेरिकन सेंटर विषयीची कृतज्ञता आहे. कविता वाचायला सुरुवात करण्यापूर्वी मी प्रथम एक कवी म्हणून माझी काव्यविषयक भूमिका थोडक्यात मांडतो. एक कवी म्हणून मी तुमच्याशी बोलतोय. मी कुठल्याही राजकीय पक्षाच्या किंवा इझमच्या झेंड्याखाली पूर्वी कधीही उभा नव्हतो आणि आजही उभा नाही. माझ्या या मुक्त वृत्तीचा मला अभिमान आहे. कलावंत हा पक्ष, पंथ, इझम यांच्या पल्याड उभा असला पाहिजे असं मी मानतो. त्याची बांधिलकी जीवनाच्या प्रामाणिक अनुभूतीला हवी. खरा कवी हा कुठल्याही विचाराचा प्रचारक नसतो. आपली जीवनदृष्टी तो वाचकाच्या गळी उतरवण्याचा कधीही प्रयत्न करीत नाही. असा कवी वाचकाचं विचार स्वातंत्र्य, अनुभूती स्वातंत्र्य आदरपूर्वक गृहीत धरून चालतो. तो नम्रपणे इतकंच म्हणतो, माझा जीवनविषयक अनुभव हा असा आहे. जीवनाकडे पाहण्याची ही सुद्धा एक शक्यता आहे. बापाने आपल्या 4 तरुण मुलांना विचारलं, तुम्हाला कोण व्हायचं आहे? पहिला म्हणाला, मी सेनाधिकारी होणार. दुसरा म्हणाला, मी कारखानदार होणार. तिसरा म्हणाला, मी वकील होणार. चौथा मुलगा गप्पच होता, आपल्याच तंद्रीत असल्यासारखा. त्याला तंद्रीतून जागा करून बापाने पुन्हा विचारलं, अरे तुला कोण व्हायचं आहे? तेव्हा तो मुलगा हसून म्हणाला, मला समजून घ्यायचं आहे. बापाने त्रासिक स्वरात विचारलं, समजून काय समजून घ्यायचं आहे? तो मुलगा म्हणाला, मला माणूस समजून घ्यायचं आहे. माणूस दुःखी होतो म्हणजे काय? तो मोहात पडतो म्हणजे काय? ज्या यशाच्या मागे तो छाती फुटेपर्यंत धावत असतो त्या यशाचा नेमका अर्थ काय? माणूस एकाकी का होतो? मृत्यूचा अर्थ काय? हे सारं मला समजून घ्यायचं आहे. माझी कविता कशासाठी? या प्रश्नाचं उत्तर त्या चौथ्या मुलाच्या उत्तरापेक्षा वेगळं नाही. मला माणूस समजून घ्यायचा आहे आणि माणसावर प्रेम करीत माणसाचं गाणं मला गायचं आहे. यानंतर आता मी माझ्या कवितांचं वाचन करायला सुरुवात करतो. प्रथम धारा नृत्य ही माझी कविता मी वाचणार आहे. धारा नृत्य हा माझा पहिला कविता संग्रह 1950 साली प्रसिद्ध झाला, त्यातलीच ही कविता आहे, धारा नृत्य. आज धारा नृत्य चाले, आज धारा नृत्य चाले, क्षुब्ध धारा, उग्र धारा, वज्रधारा, रुद्रधारा, क्षाळण्या भूगोल सारा, जीवनाचे ओघ आले. आज धारा नृत्य चाले, आज धारा नृत्य चाले, धुंद लाटा सागराच्या, क्षोभती वक्षी गिरीच्या, मस्तकी अन्या तमाच्या, हे विजांचे लाख भाले. आज धारा नृत्य चाले, आज धारा नृत्य चाले, वैभवाने डोलणारे, तुच्छतेने हासणारे, उन्मळूनी वृक्ष सारे, या तृणाशी एक झाले. आज धारा नृत्य चाले, आज धारा नृत्य चाले भिदुनी बाहू तटांचे गांजणाऱ्या बंधनांचे स्रोत हे साऱ्या नद्यांचे सागराला या मिळाले आज धारा नृत्य चाले आज धारा नृत्य चाले भंगुनी कारा तमाची लंघुनी सीमा ढगांची स्वप्न तृप्ती ही धरेची कोटी धारांनी उमाळे आज धारा नृत्य चाले आज धारा नृत्य चाले दिव्य वाणी ही कवींची अंतपस्या ही मुनींची आत्मशक्ती योगियांची विश्व प्राणातून खेळे आज धारा नृत्य चाले आज धारा नृत्य चाले प्राण पाषाणात आले बद्ध आत्मे मुक्त झाले मुक्त तारे मुक्त वारे मुक्त पृथ्वी मुक्त सारे आज धारा नृत्य चाले आज धारा नृत्य चाले मी उद्याच्या जीवनाची पेरिली बीजे विजेची प्रज्वळोनी प्राणवीची त्यातूनी उन्मेष आले आज धारा नृत्य चाले आज धारा नृत्य चाले।